ख्रिस्त मवाला भाऊस अनबिहनीस तुम्हाला अखे सला प्रभु इसुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनिगोट भाग बार निर्गमन। इस्रायलीसी मिसर सोडनात तहा ते खूबच खुशमा हतात, कहा काय ते आता गुलाम नी रहला, अंते वायदाने देशमा जा हतात। इस्रायलीसी मिस्री लोकापासून जी काही लिदेल हता ती आखांच होडेसुदी काही सोना चांदी आणि दुसरी किमती वस्तू पण दिदी। कोडाक दुसरे देशना लोका का जे देववर विश्वास करतात ते पण इस्रायली से हारे मिसर सोडी गेत। देवने तेहाला दिसने समय उच्च ढगना खामलाने जिसा आगेवानी दे हता, अन रात ने तो इस्तोना खामला बनी जा हता। तेहनी मुसाफरी ने समय देव हमेशा तेहने हारी रह हता, अन वाट दाखव हता। तेहाला जी करूला हता ती तो खाली तेला पाळूला हता। थोडेक समय मागून फारून अंतेने लोकासा मन बदलायना, अंते फिरेहून इस्रायली साहला गुलाम बनवूला माग हतात। देवनी फारूनला हटवाळा करा काय जे कल लोका हेरी सकत, काय तोज एकला खरा देव आहा, अन समजी सकत काय तो देव फारून अंतेने देवने करता वदारी गतवाळा आहा। तेसाठी अंतेनी सेना इस्रायली साहला फिरेहून पोतेना गुलाम बनवूलासाठी ते तेहने मागून धावन्नात। जदव इस्रायली से हेरा का मिसरनी सेना ये हतात, तद्व तेहाला समजायना काय ते फारूननी सेना आन लाल दरेने वचमा फसी गेत। ते खूबच बिही गेत अन सांगूला लागनात काय कसनेसाठी आम्ही मिसरला सोडा, आपले आता मरूला जाय राहणार हा। मुसाने इस्रायली साहला सांगा काय घाबरी नको जासे, देव आज तुमने साठी युद्ध करील अन तुम्हाला बचविल। तहा देवनी मुसाला सांगा काय लोका साहला सांग काय ते लाल दरेकडं मुहर जात। तेने मागून देवने ढगना खामला सरकविने इस्रायली से अन मिस्री लोकासे वच्चे थेवा, जे खन मिस्री लोक इस्रायली साहला हेरी नी सकत। तहा देवने मुसाला सांगा काय तुना हात दरेवर लांबा करीने पानेना दोन भाग करी दे। तद्व देवनी वारा चालवा अन दरेना पाणी डावे ने जेवेकडं धकालूला लागना, जे खल दरेने मधी रस्ता बनी गे। इस्रायली से दोनेकडं पाणीनी दिवाल ने कोरी भुई मधी चालनात। तेने मागून देवनी ढगना खामलाला दूर करी दिदा, जेथी मिस्री लोका इस्रायली लोका साहला जाता हेरी सकत। मिस्रीने लोका ही तेहने मागून जावला इचार करा, तेसाठी तेही दरेने अर्धे रस्ता सुदी इस्रायली से मागा लागनात। पण देवने मिस्री लोका साहला बिहवी दिदा अन तेहना रथ फसायजी गेत। तेही जाब दिदा अठून पोळा, देव इस्रायलीसाठी युद्ध करी राहणार हा। इस्रायलीसे सही सलामत रीते दरेने तेहून पोहची गेत। मागून देवनी मुसाला फिरीहून पोतेना हात लांबा करूला सांगा, जदव तेने तिसा करा काय लगेच पाने मिस्री लोकासाहवर फिरी वर्णा अन पुडले जिसा सपाट हुई गए अन आखीज मिसरनी सेना बूढ़ी गए। जद व इसराइली लोका से हेरा का मिस्री लोका मरी गए हैं ते ही देव वर भरोसा करा अन ते वर विश्वास करा का मूसा देव ना परबोधक हता। इसराइली लोका से ये साटी पन खुश हुई नात का देव नी ते हला मरन अन गुलामी माथुन बचवेल हता। आता ते देव नी सेवा करूला साटी सुट्टा हतात। इसराइली से तेहनी नवी आजादी ने उजवनी करूला पक्का गाना लावात अन मिसर ने लोक से सेना खल तेहला बचवला साटी देव ने स्तुति करी। देव ने इसराइली साहला दर वर्षी पासखाना सन उजवला हुकम करेल हता जेला ते आठव राखी सकत कायते किसा करी देव ने तेहला मिसर वर जीत देवाड़ी अंतेहने गुलामी माहून सोडवना ते पूरा मेंढा कापी ने तेला दोन आंबेल वगरनी भाकर हारी खाय होन तेला उज्व हतात। बाइबल नी गोट निर्गमन 12:33-15:21 कलम सुधी।